प्रेषितांचे कृत्य याचा 11वा अध्याय. यहुदी नसलेल्या लोकांनी सुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहुद्या प्रांतातील प्रेषितांनी व बंधूंनी ऐकले. पण जेव्हा पेत्र यरुशलेम शहरास आला तेव्हा सुंता झालेली यहुदी विश्वासी गट त्याच्यावर टीका करू लागले. ते म्हणाले, जे सुंतान झालेले व परराष्ट्रीय आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्या सह जेवणही केले. म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना सविस्तर स्पष्ट करून सांगितल्या. पेत्र म्हणाला, मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांत पाहिला की मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर माझ्यापर्यंत आली. मी त्याच्याकडे निहाळून पाहून विचार करीत होतो. मी त्यामध्ये पृथ्वीवरील चार पायाचे प्राणी, जंगली पशु, सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी मी त्यामध्ये पाहिले. एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, पेत्रा उठ मारून खा. पण मी म्हणालो, प्रभू मी असे कधीही करणार नाही. मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही. आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस. असे तीन वेळा घडले. मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले. इतक्यात पहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसर येऊन माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. आत्मेने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले. हे सहा बंधू जे येथे आहेत तेही माझ्याबरोबर होते. आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो. कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले. देवदूत कर्नेल्याला म्हणाला, काही माणसे यापोस पाठव, शिमोन पेत्राला बोलावून घे. तो तुझ्याशी बोलेल. तो ज्या गोष्टी तुला सांगेल त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल. त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला. तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले. प्रभू म्हणाला होता, योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्मेने होईल. आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणावर तसे त्यासही देवाचे सारखेच दान दिले. मग देवाला आडविणारा असा मी कोण? जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या तेव्हा ते शांत राहिले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिली आहे. स्टेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला त्यामुळे विश्वास ठेवणारे यरुशलेम शहरापासून दूर ठिकाणी फेनिके प्रांत, कुप्र बेट व आंतुकिया शहरापर्यंत पांगले गेले. विश्वास ठेवणाऱ्यांनी ह्या गोष्टी फक्त यहुदी लोकांचा स्वार्थ सांगितली. त्यातील काही विश्वास ठेवणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते. जेव्हा हे लोक आंतुकियात आले तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकास येशूविषयीची स्वार्थ सांगितली. प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले. याविषयीची बातमी यरुशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्या मंडळीच्या कानावर आली. म्हणून यरुशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्यांनी बर्नबाला आंतुकियाला पाठवले. बर्नबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्मेने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्नबा आंतुकियाला गेला तेव्हा त्याने पाहिले की देवाने ह्या लोकांवर खूप कृपा केली आहे. त्यामुळे बर्नबाला खूप आनंद झाला. आंतुकियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले. त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतकरणापासून पाळा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्मेने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले. जेव्हा बर्नबा तारसास गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता. जेव्हा बर्नबाने त्यास शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह आंतुकियास आणले. शौलाने व बर्नबाने वर्षभर तेथे मंडळीस राहून पुष्कळ लोकांस शिकवले. आंतुकियामध्ये येशूच्या अनुयायांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा मिळाले. याच काळात काही संदेष्टे यरुशलेम शहराहून आंतुकियास आले. यांच्यापैकी एकाचे नाव अगब होते. आंतुकियात तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तो म्हणाला, फार वाईट काळ पृथ्वीवर येत आहे. लोकांस खायला अन्न मिळणार नाही. क्लोदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले. विश्वास ठेवणाऱ्यांनी ठरवले की यहुद्या येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले. त्यांनी पैसे गोळा करून बर्नबा व शौल यांच्याकडे दिले. मग बर्नबा व शौल यांनी ते पैसे यहुदियातील वडीलजनाकडे पाठवून दिले.